प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पांडव न द्वेषी सम प्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति उदासीन वदासीनो गुणेरियो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येव योव तिष्ठति नेङ्गते समदुःख सुख स्वस्थः समलोष्टाश्म कांचनः तुल्य प्रिया प्रियो धीरः तुल्य निन्दात्म संस्तुतिः नापमानयो तुल्यो तुल्यो मित्रारि पक्षयोः सर्वारंभ परित्यागी गुणातीतः स उच्यते। इतपर्यंत ही गुणातीताची लक्षण भगवंतांनी सांगितलेली एकत्रित वाचली। 14व्या अध्यायाचं हे शेवटचं अधिकरण आहे। या अधिकरणात अर्जुनाच्या प्रश्नावरून भगवंतांनी गुणातीताची लक्षणं सांगायला सुरुवात केली। मागच्या वेळेला आपण अर्जुनाने विचारलेला प्रश्न पाहिलेला होता, कई लिंगई ही स्त्रीन गुणान अतीत गुणान एतान अतीतो भवती प्रभो, कोणत्या खुणांनी या तीन गुणांच्या पलीकडे गेलेल्या व्यक्तीला ओळखावं, किमाचार कथम च एतान त्रीन गुणान अतिवर्तते, अशा पुरुषाचा आचार कसा असतो की ज्यांनी या तीन गुणांचं अतिवर्तन केलं त्यांना उलांडून गेला, असा अर्जुनाने प्रश्न विचारला। गुणातीत ही स्थिती जर शक्य असेल तर आचार कसा संभवेल, कारण आचार हा गुणांमध्येच येतो, त्यामुळं गुणातीत या शब्दामध्ये तो आचार करणारा असतो असा अर्थ येत नाही असं अर्जुनाला म्हणायचंय। आणि तो जर आचार करत असेल, काही एक आचार संभवत असेल, तर गुणातीत राहून आचार त्याचा असतो तरी कसा, कारण कोणताही आचार हा सत्व रज आणि तम यांनीच असणार। आणि देह जर गुणाधीन नेहमीच दिसणार असेल तर गुणातीत या शब्दाला अर्थ तरी काय। अर्जुनाच्या शब्दामध्ये बरेच अर्थ, अर्जुनाच्या प्रश्नामध्ये बरेच अर्थ निघतात। गुणातीत हा गुणांच्या अधीन नसतो असं जर म्हटलं, हे जर खरं मानलं, तर काही आचार दिसेलच। व्यक्ती आहे म्हटल्यावर काही एक आचार दिसणारच, आणि मग ज्याचा आचार दिसतो तो गुणांमध्ये दिसणार का दिसणार नाही, तो गुणांमध्ये दिसणारच, मग तो गुणातीत कसा म्हणायचा। देह गुणांमध्ये वर्तन करताना दिसतो हे जर खरं असेल तर तो गुणांच्या अधीन नाही असं कशावरून म्हणायचं। मोठे गहन प्रश्न आहेत। आणि जे काही देहाचं वर्तन दिसेल त्या वर्तनामध्ये त्या गुणांना देहभावात सामावलेलं मुळीच नाही असं समजायचं कसं, असं कसं समजणार। गुणातीत या शब्दामध्येच अर्थाचा जर नकार असेल आणि तो परमात्म्याशी एकरूप होतो, अशा प्रकारे अर्थाचा होकार असेल, तर परमात्मा देखील खुणेच्या पलीकडचा आहे, बिन खुणेचा आहे। परमात्मा हा आचाराच्या अतीत आहे। मग जो परमात्म्याला प्राप्त झालेला आहे त्याचा आचार तरी कसा असतो? सरळ अर्थ जर निष्पन्न करायचा झाला तर असा अर्थ होतो। अर्जुनाला मोठी उत्सुकता लागून राहिली म्हणून अर्जुनाने गुणातीताची लक्षणं विचारली। कैहि लिंगैहि त्रीन गुणान एतान अतीतो भवति प्रभो। तीन गुणांना, तीन गुणांच्या अतीत झालेल्या अशा पुरुषाला कोणत्या खुणांनी आम्ही ओळखायचा, कोणत्या चिन्हांनी आम्ही ओळखायचा, त्याचं लक्षण काय? अर्जुन गुणातीताचा आचार कसा असतो हे विचारतो। किमाचार, त्याचा आचार कसा असतो असं आम्ही समजायचं। किमाचार कथमच एतान त्रीन गुणान अतिवर्तते, आणि तीन गुणांना तरुण तो जातो तरी कसा असा अर्जुनाने प्रश्न विचारला। सरळ आहे गोष्ट, चाललेली आहे क्षेत्राची अथवा प्रकृतीची। 13व्या अध्यायात सुरू झाली क्षेत्र क्षेत्रज्ञ योगामध्ये। या क्षेत्र क्षेत्रज्ञ योगामध्ये आता तिकडं श्लोक येईलच। उपद्रष्टा अनुमंता च भरता भोक्ता महेश्वरा, असा परमात्मा पुरुष अथवा परमात्मा ज्यांनी प्राप्त केला त्याच क्षेत्र वर्तन करतच राहत ही अडचण आहेच। अगदी संत जरी झाले तरी कोणी रागीट आहेत दामदग्न कुलातले, तर कोणी अतिशय शांत, कोणी अत्यंत तेजस्वी। संतांमध्ये देखील राष्ट्रवादी असतात बरं का, राष्ट्रवादींचे पक्ष नाही। तर संतांमध्ये देखील राष्ट्र वगैरे संकल्पना दूर राहोत, आम्ही या भानगडीत पडणार नाही असं म्हणणारे लोक असतात। संतांमध्ये देखील एवढं सगळं असतं। संतांमध्ये संसार करणारे असतात, संतांमध्ये संन्यासी देखील असतात। संतांमध्ये उद्योग व्यापार उदिम करणारे देखील असतात आणि संतांमध्ये स्वरूपानंदांसारखे ज्यांनी काहीही कर्म कधीही केली नाहीत अशी मंडळी देखील असतात। जो क्षेत्रज्ञाला किंवा पुरुषाला म्हणजे परमात्म्याला जो प्राप्त झाला त्याचं अंतर्लक्षण जरी एक असलं तरी त्याचा देह क्षेत्र अथवा प्रकृती ही विविध तऱ्हेने वर्तन करणार आणि त्या क्षेत्रावर प्रभाव कशाचा याकरता हा अध्याय सुरू झाला। त्या क्षेत्रावर प्रभाव सत्व रज आणि तम या तीन गुणांचा असतो, तो कशा प्रकारे पडतो, कशा प्रकारे सत्व अधिकार गाजवतो, रज अधिकार गाजवतो, तम अधिकार गाजवतो आणि सत्व गुणे भगवत भक्ती ही कशी, रजोगुणे पुनरावृत्ती ही कशी आणि तमोगुणे अधोगती पडती प्राणी हे तरी कसं, आणि सत्वगुणांनी जर भगवत भक्ती होत असेल तर क्षेत्र भगवत भक्ती करताना दिसेल सत्वगुणी व्यक्तीचं, रजोगुणी व्यक्ती जी आहे ती उदंड कर्म करते याचा अर्थ त्याचं क्षेत्र उदंड कर्म करणारं दिसतं, शरीर उदंड कर्म करणारं दिसतं। तमोगुण गुन्हेगारी वृत्तीचं असेल तर त्याचं शरीर गुन्हेगारी वृत्तीने, मन गुन्हेगारी वृत्तीने काम करणारं, क्रिमिनल माइंडेड असं दिसेल, वागेल तो तसा। एकाच क्षेत्रामध्ये एवढा प्रभाव कसा पडतो या सगळ्याची चर्चा झाल्यानंतर अर्जुनाने हा प्रश्न विचारलेला आहे। याचं कारण भगवंतांनीच गुणातीत हा शब्द वापरला. जो गुणातीत आहे तो गुणांना उल्लंघून जन्म मृत्यू जरा दुःख यांच्यापासून मुक्त होतो आणि अमृतत्वाला प्राप्त होतो असं भगवंत म्हणाले. त्यामुळं या संबंधीची अर्जुनाची उत्सुकता अर्थातच शिगेला पोचली आणि अर्जुनाने या गुणातीताविषयी जाणून घेण्याची इच्छा धरली. सत्वगुणासंबंधी जर म्हणायचं झालं तर तोही बांधतो असं म्हटल्यामुळं अर्जुनाने थेट गुणातीताविषयीच प्रश्न विचारला. भगवंतांचा रोख मात्र तीन गुणांमधल्या सत्वगुणाला हाताशी धरावं आणि गुणांच्या पलीकडे जावं असं म्हणण्याचा भगवंतांचा रोख होता. पण सत्वगुणाला हाताशी कसं धरायचं याच्याऐवजी अर्जुनाला या गुणातीताबद्दल जास्त उत्सुकता निर्माण झाली आणि या गुणातीताबद्दल तो कोणत्या लक्षणांनी युक्त असतो, त्याचा आचार कसा असतो आणि तो त्रिगुणांना तरून जातो तरी कसा, अशा प्रकारचा प्रश्न विचारला. त्याच्यावर भगवंतांनी दिलेलं जे उत्तर आहे ते आपण एका दमात सगळे चार पाच श्लोक वाचले. प्रकाशांच प्रवृत्तींच मोहम एव च पांडव न द्वेष्टी सम प्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती. प्रकाश सत्वगुण, प्रवृत्ती रजोगुण, मोह तमोगुण, एका दिवसामध्ये ज्ञान अथवा सत्वगुण अथवा प्रकाश अथवा निर्मलत्व, त्याच दिवसामध्ये प्रवृत्ती अथवा कर्म प्रेरणा आणि त्याच दिवसामध्ये निद्रा आळस प्रमाद मोह याच्यामध्ये सापडणं असं एकाच देहाचं घडत असतं. अशी कोणती गोष्ट नाहीये की एक व्यक्ती केवळ सत्वगुणी म्हणून निर्माण केलेली आहे. मॉडेल एक व्यक्ती केवळ रजोगुण म्हणून निर्माण केलेली आहे आणि एक व्यक्ती केवळ तमोगुण म्हणून निर्माण केलेली आहे. या गुणांच्या येरझाऱ्या आपल्या देहामध्ये चालूच असतात. शरीरावर अथवा क्षेत्रावर या गुणांचा प्रभाव मधून अधून पडतच राहतो. कधी सत्वगुण तर कधी रजोगुण तर कधी तमोगुण. जेव्हा सत्वगुणाचा प्रभाव पडतो तेव्हा सत्वगुणाचं जे लक्षण सांगितलं की निर्मलत्वात प्रकाशकम अनामयम अत्यंत निर्मल, कसलाच मळ नाही सत्वगुणाच्या ठिकाणी, विकारांचा मळ नाही, म्हणजे मत्सर दंभ अहंकार या विकारांचा मळ नाही, काम क्रोध लोभ या गोष्टी वगळायच्या बर का. भगवंतांनी सांगितलं नसलं तरी देखील, कारण काम क्रोध आणि लोभ या स्वरसवाही आहेत आणि सत्वगुणी व्यक्तीच्या ठिकाणी देखील काम असणार, क्रोध असणार आणि लोभ देखील असणार. कशाचा ही गोष्ट निराळी, पण सामान्यत रजोगुणी व्यक्तीला पडतो तसाही काम आणि कामना सत्वगुणी व्यक्तीच्या ठिकाणी असणार. म्हणून विकार जरी म्हटलं तरी देखील काम क्रोध आणि लोभ याची चर्चा नाही करायची. हे माणसाच्या रक्तातच आहेत. जन्मच काम क्रोध लोभातून झाला, जन्मतःच आपल्याला मिळालेल्या या प्रॉपर्टीज आहेत. पण मत्सर दंभ अहंकार हे जे विकार आहेत हे विकार मात्र मळासारखे आहेत. सांगताना अर्थात काम क्रोध लोभ मत्सर दंभ अहंकार असंच सांगितलं जातं. हेच ते मळ निर्माण करणारे भाग आहेत. म्हणून मग काम हा देखील धर्मा अविरुद्ध भूतेषु, धर्माला अविरोध असा जो काम आहे ती भगवंतांनी आपली विभूतीच सांगितली. कारण तिप्पत काम हा सर्वांच्या ठिकाणी असणार मग तो धर्म पाहिजे एवढं भगवंत त्याच्याबद्दल म्हणतात. क्रोध देखील संभवतोच. हनुमंत रागावलेले होते, भीष्म रागावलेले होते, भगवान रागावलेले होते. त्यामुळं निर्मलत्व हा जो शब्द आहे, मत्सर दंभ अहंकार यांना जास्त जास्त लागू आहे आणि काम क्रोध लोभ एका पातळीत धर्म पातळीत असावेत इतपतच. पण रजोगुणी आणि तमोगुणी व्यक्तीच्या ठिकाणी जे काम क्रोध लोभ असतात ते आणि सत्वगुणी व्यक्तीच्या ठिकाणी याच्यामध्ये खूप महद अंतर असतं. त्याचं निर्मलत्व बिघडत नाही काम क्रोध लोभामुळं, एवढाच अर्थ घ्यायचा. जसं स्वामीजी म्हणत असत की तुम्ही झोपता त्या खोलीत चार ढेकूण आहेत, तर एक वेळ ठीक आहे, पण तुम्ही ज्या पलंगावर झोपता त्या पलंगावर 400 ढेकूण आहेत, आता कठीण आहे. एका किमान पातळीवर म्हणजे ढेकूण आहेत तर ठीक आहे असं स्वामीजींना म्हणायचं होतं, याकरता मी सांगत नाहीये. पण काम क्रोध आणि लोभ याची विशिष्ट पातळीच्या पुढे जे गेले ते असं म्हणत असत की नदीचं पाणी जोपर्यंत नदीच्या पात्रातून वाहत आहे तोपर्यंत काही अडचण नाही, पण ते फुगायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा मोजून ठेवलेलं असतं की या पातळीच्या पुढे जर गेलं तर मग मात्र गावात पाणी शिरू शकतं, वस्तीमध्ये पाणी शिरू शकतं, मग सायरन वाजवतात असं ते म्हणायचे. ते सायरन वाजवतात असं कसं म्हणायचं कोण जाणे, कारण परवा मी ऐकलं कुठली तरी राम नदी म्हणून पुण्यात एक नदी आहे असं, ती आता बांधकामामुळे पार गेली आहे खलास, नदी तिथे शिल्लक राहिली नाही, पण परवा वाहिली जो पाऊस, नदीतून जाण्याचा पहिला अधिकार हा पाण्याचाच आहे, त्यामुळे पाणी हे बजावणारच. जेव्हा इतका अतिरिक्त पाऊस येतो तेव्हा मिठी मिठी म्हणून एक नदी पुण्यात आहे, मला तेही सगळं पेपरमध्ये वाचूनच समजतं, तर तिने मगर मिठी मारली म्हणून कुठल्या तरी पेपरमध्ये वर्णन होतं. डेंजर डेंजर लाईनच्या वर धोक्याच्या पातळीच्या वर जर पाणी वाहायला लागलं तर ते म्हणायचे की सायरन वाजतो. कुठेही सायरन वाजला नाही राम नदीचा, मिठी नदीचा कॉर्पोरेशन फक्त दोनच नद्या बहुतेक गृहित धरतं. जर डेंजर झोनच्या वर काम क्रोध लोभ असतील तर निर्मलत्व नाहीस होणार. एरवी निर्मलत्वामध्ये काम क्रोध लोभ हे सहनीय आहे, टॉलरन्स लेव्हल मध्ये आहे तर ठीक आहे, पण मत्सर दंभ अहंकार कोणत्याही परिस्थितीत नकोत. सत्वगुणाचं हे जे प्रकाश हे लक्षण आहे त्या प्रकाशाचं वर्णन भगवंतांनी असं निर्मलत्व, प्रकाश म्हणजे ज्ञान, बुद्धीमध्ये प्रकाश, मनामध्ये प्रकाश, इंद्रियांमध्ये प्रकाश, चित्तामध्ये प्रकाश. प्रकाश म्हणजे ज्ञान, तरलता, तरतरीतपणा. शिवाय सत्वगुणाचं एक लक्षण भगवंतांनी सांगितलं ते म्हणजे अनामयम आरोग्य. मनाचं बुद्धीचं शरीराचं देखील खरं, कारण शरीराचं आरोग्य बिघडतं कोणत्याही प्रकाराने. खरंच शरीरासंबंधी जाणणारे आयुर्वेदाचार्य ते असं म्हणतात की चूकच झालेली असते म्हणूनच, गडबडच झालेली असते म्हणूनच बिघडलं. हा जो सत्वगुण आहे तर तो सुख संगेन बधनाती, ज्ञान संगेन सुखी, मी सुखी मी ज्ञानी अशा भावनेने बद्ध करतो. असा अशा प्रकारचा प्रकाश म्हणजे सत्वगुण निर्माण झाला तरी देखील न द्वेषी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती। तो निर्माण झाला आणि तो निर्माण झाला की काही प्रमाणात त्रास देणार, कारण आपण सुखी असं वाटणं हा आणि अशा अशा प्रकारचा डिंडिमा पिटणं, त्याचा अहंकार निर्माण होणं ही त्रासदायक गोष्ट आहे। आमचे एक नातेवाईक होते, ते मला म्हणाले की मला आता अगदी सुख टोचतंय असं। एकदा मला म्हणाले की काय तुला सांगू, सुख अगदी टोचतंय रे म्हणाले, सगळीकडून सुख सुख सुख, काही कमी नाही। पगार भरपूर, काम कमी, सकाळी फिरायला जातो, काय हवा, ऑफिस घराच्या अगदी जवळ, घरी आलो की काही शीण नाही, काय शांतता या गावात। एक चक्कर मारून काय जे हवं ते नको ते घेऊन आलं की छान टीव्ही पाहत बसतो। सुख टोचल्यासारखं वाटतंय आणि पैशाचंही काय करू ते कळेनासं झालंय, असं म्हणाले की काही चांगल्या संस्था वगैरे आहेत का मला सांग, कोणाला तरी द्यावं असं वाटतं, किती घ्यावं किती घ्यावं, असं म्हणाले। आणि आजही ते आहेत, त्यांना अंथरुणातून उठता देखील येत नाही, भ्रमिष्ठासारखी स्थिती झालेली आहे। ज्या संस्थेत त्यांना खूप चांगला पगार होता असं म्हणतात, त्या संस्थेतून त्यांना काढून टाकलं नंतर। हा जो अभिमान असतो हा अभिमान फार चुका करायला लावतो माणसाला। त्यांनी ऑफिसमध्ये कोणाच्या तरी थोबाडीत दिली त्यांना काढून टाकलं कामावरून। पोलीस केस त्या माणसाने ज्याला मारलं तो पोलिसांमध्येच गेला। हल्ली ते काय म्हणतात ना अॅट्रॉसिटी, त्या ऍक्ट खाली त्यांनी तिथे जाऊन तक्रारच केली, मला जातीवाचक काहीतरी बोलला म्हणून। त्याने कुठली तरी एक म्हण अशी बोलला तर त्या म्हणीमध्ये जी जात होती त्या तीच जात त्याची होती, त्यामुळे त्यांनी तो त्यांना म्हणाला की परत जर बोलला तर याद राखा, तर ते म्हणाले बोलीन नाही तुडवीन तुला, म्हणून त्यांनी मारलं त्यांना। त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार केली, पोलिसांनी येऊन पकडून नेलं ताबडतोब, ऑफिस मधून काढून टाकलं, दुर्दशेचे फेरे सुरू झाले। मी सुखी ही भावना देखील माणसाला कशी आणि कुठं खडण्यात घालेल काही सांगता येत नाही, बघता बघता दुर्दशा होऊन जाते। हा जो गुणातीत असतो तो गुणातीत, कधी कधी हा सत्वगुण हा खरंच सुखी करणारा आहे। जर खूप नेमक असं वर्तन असेल आणि उत्तम आहार असेल तर शरीरामध्ये आरोग्याचं फार चांगलं सुख नांदतं, काहीच होत नाही। पण अशा वेळेला स्वामीजी म्हणायचे, जर कोणी विचारलं की आपलं वय बरंच असेल नाही, तर ते म्हणतात की ओळख, आणि मग तुम्ही सांगायचं की असं वाटतं की तुम्ही 65 ते 70 असाल, आणि ते म्हणायचे की 80 तसंच ज्ञानाची संगत देखील फार बाधणारी असते। ज्ञानाचा जो संघ असतो, मी ज्ञानी हा जो संघ असतो, या हा संघ इतका विचित्र आहे की अगदीच कधी कधी तात्विक होऊन जातो। म्हणजे यामुळे मित्र तुटतात, घेतलेली भूमिका मागत नाही घ्यायची, मला समजतं असंच करून असंच सारखं प्रतिपादन करत राहायचं। माझ्या माहितीचा एक सत्पुरुष आहेत, सत्पुरुषच म्हणायचं त्यांना, एका संप्रदायाचे अधिकारी, त्यांनी काहीतरी विधान केलं आणि ते ग्रंथात देखील लिहिलं गेलं का? कोणती ज्ञानेश्वरी प्रमाण याच्याबद्दल त्यांनी काहीतरी विधान केलं? ते जिथं राहत होते ते असं म्हणत होते की ही नाही, ही प्रमाण मानली पाहिजे, कारण तुमचे सद्गुरु या ज्ञानेश्वरीला प्रमाण मानायचे. पण मी ज्ञानी अशा भावामुळं शेवटी ते क्षेत्र सोडलं त्यांनी, तिथून ते निघून गेले. म्हणजे स्वतःच्या पायावर की माझं म्हणणं तुम्ही मानत नाही, म्हणजे जणू काही आकाश कोसळेल की काय. काही एक व्यवस्था असते, त्या व्यवस्थेप्रमाणे त्यांनी तिथं राहावं अशी त्यांच्या सद्गुरूंची इच्छा होती. अगदी किरकोळ मुद्द्यापोटीचे सगळं सोडून गेले. म्हणजे ज्ञान असणं निराळं, ज्ञानाच्या अहंकारामुळं अगदी टोकाला, तात्विक दृष्टीने देखील फार टोकाला जाणं, आमच्याच नात्यातली काय उदाहरणं सुचत आहेत कोण जाणे. पण ते त्यांच्या घरात सावकारी होती पूर्वी, फार पूर्वीची गोष्ट, सावकारी घरात होती त्यांच्या, आणि हे गांधीजींच्या विचाराच्या प्रभावाखाली होते. तर घरातल्या गोठ्यामध्ये जाऊन बसले की तुम्ही सावकारी सोडा आणि जमीनदारी सोडा, मी अन्नाचा त्याग केलेला आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांची कागदपत्र परत द्या. उपोषण, आमरण उपोषण छोट्या खेड्यात राहत होते. एक दिवस, दोन दिवस, चार दिवस, दहा दिवस, आणि याचा परिणाम असा झाला की अनेक शेतकरी आणि ज्यांनी अडीअडचणीला म्हणून पैसे घेतलेले होते ते सावकारी करत होते हे मान्य आहे, पण नाडून करत नव्हते. पण मुलगाच उपोषणाला बसला, त्याचा परिणाम असा झाला की सगळी मंडळी आली, शेवटी विध्वंस केला त्यांनी घरात. कुठं होती ती कागदपत्र बाहेर काढून जाळली आणि मग यांच्या वाट्याला वडिलांबरोबरच फिरफिर आली. त्यांनी वडिलांना हुसकवलं तसं हाही हुसकला गेला, कारण कुठलं शेत आता यांच्या मालकीचं राहिलं नाही. म्हणजे तत्वनिष्ठा देखील इतक्या विचित्र पातळीवर, अहंकारानी युक्त अशी तत्वनिष्ठा. आणि हे सगळं सत्वगुणी व्यक्ती करू शकते. बाकी आचरणात काही खोट नाही आणि वागण्यात काही खोट नाही असा मनुष्य, मी सुखी किंवा मी ज्ञानी या भावनेपोटी वाटेल त्या टोकाला जाऊ शकतो. हा जो गुणातीत आहे, हा गुणातीत अशा प्रकारचा प्रकाश, म्हणजे हे सगळे गुण आले आणि गेले, न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती, ते जरी आले निर्माण झाले तरी देखील त्याच्याबद्दल द्वेष करत नाही आणि ते सोडून गेले तरी देखील त्यांची आकांक्षा करत नाही. जसं आकाशात मेघ येतात आणि जातात, आकाश कशाचीच अपेक्षा करत नाही. कशा प्रकारे या प्रकाशासारखीच प्रवृत्ती म्हणजे रजोगुण देखील. या रजोगुणाचं लक्षण तो विषयांबद्दलच प्रेम दाखवतो. रजो रागात्मकम विद्धी. रजोगुण म्हणजे विषयांसंबंधीचं प्रेम. विषय म्हणजे सगळेच, काम आणि कामना, डोळ्यांचे विषय, कानाचे विषय, स्पर्शाचे विषय, खाण्याचे विषय, बोलण्याचे विषय, नेसण्याचे विषय, अलंकार इत्यादी, हे या सगळ्याच गोष्टी येतात. हा रजोगुण हा विषय वासनारूप असाच आहे. आणि तृष्णा संग समुद्भवम. तृष्णा आणि संग म्हणजे सर्व गोष्टींचा संग. देह मन बुद्धी म्हणजे मी असं वाटणारा देह मन बुद्धीच्या संबंधित आहेत त्यांनाही माझं म्हणायला लागतो, त्यांचाही संग धरायला लागतो. आणि हा जो संघ आहे तो संघ आणि विषय वासना रूप असे तन निबद्धाती कौंतेय ते जीवाला मग बांधून टाकतात. कर्मसंगेन देहिनम तो अनेक प्रकारचे अफाट कर्म सतत करत राहतो. कर्म करणं हा देखील तशा ही पद्धतीने जर पाहायचं झालं तर विकार कधी कधी विकार होतो. स्वाभाविक रीतीने कर्म करणं निराळ आणि विकारवशहून कर्म करणं निराळ. पण विकारवशहून कर्म करणं हे रजोगुणी माणसाचं वैशिष्ट्यच आहे. तो अनुरागा प्रित्यर्थ विषयांच्या ओढीनी कर्म करणारा असतो. अशा प्रकारची प्रवृत्ती प्रकाशांच प्रवृत्तींच संप्रवृत्तानी न द्वेष्टी आणि निवृत्तानी न कांक्षती आणि गेले तर त्यांची परत यावेत म्हणून आशा करत नाही इच्छा करत नाही आणि आले तरी देखील त्याच्यामध्ये तो वर्तन करताना दिसतो. देहाबद्दल चाललंय क्षेत्राबद्दल चाललंय प्रकृतीबद्दल चाललंय त्याच्याबद्दल नाही. आज जो देही आहे क्षेत्रज्ञ आहे पुरुष आहे त्याच्याबद्दल नाही चाललेलं हे त्याला कळतं. तो अलिप्तपणाने कर्म प्रवृत्तीला देखील यथायोग्य मान देतो. न द्वेष्टी संप्रवृत्तानी करावी लागतात म्हणून द्वेष करत नाही. न निवृत्तानी कांक्षती आणि मोहमेव च पांडव. हा जो मोह आहे हा मोह तमोगुण निर्देशित करणारा तमस्तु अज्ञानजम विद्धि मोहनम सर्व देहिनम सर्व सर्व देहाला मोह पाडणारा असा हा तमोगुण. प्रमाद आलस्य निद्राभिही तन निबध्नाति भारत. प्रमाद आळस आणि निद्रा यामुळे चांगलाच बांधून ठेवतो. कर्म करण्याची प्रवृत्ती आळसामुळं नाहीशी झालेली आहे निद्रेमुळं नाहीशी झालेली आहे आणि प्रमादांमुळं नाहीशी झालेली आहे. काही काही मंडळींची बुद्धीच इतकी प्रमाद करणारी असते आणि ती तमोगुणीच असल्यामुळं प्रमाद करणारी असते. त्यामुळे त्यांनी कोणतंही कर्म केलं की इतकं बॅकफायर होतं इतकं उलटतं इतका त्रास त्याला होतो इतका वाईटपणा त्याला मिळतो इतका संताप त्याचा होतो की मग तो भूमिका घेतो आता करणारच नाही. म्हणजे तमोगुणाला कसं निमित्त पुरतं. पण याचे आतले निर्णयच असे असतात की काही करायला गेला की सगळे करतात त्याच्यापेक्षा तिरकं आणि वेगळंच करायचं आणि इतकं घातक करायचं त्याचे परिणामही इतके घातक होऊन बसतात की त्याला त्याकरता म्हणून मोठा दोष सगळा समाज देतो घरातले लोक देतात त्यामुळे मग तो टोकाला जातो करणारच नाही. शेवटी प्रमाद म्हणजे चूक किंवा आचरण्याची वागण्या बोलण्यातली चूक असा प्रमादाचा एक अर्थ आहे. प्रमादाचा अजून एक अर्थ आहे की सत असत विवेक जो आहे विचार आहे तो न करणं हे प्रमादाचं मुख्य लक्षण आहे. नित्यानित्य विवेक सदसद विवेक अजिबात नसणं तो नसला की मग जे होतं ते प्रमादच आहे असा तत्वज्ञानांचा आणि आत्मदर्शना प्रित्यर्थ असणारा अर्थ तर आहेच. पण व्यवहाराकरता देखील प्रमाद या शब्दाचा विशिष्ट अर्थ आहे. आणि प्रत्येक कर्म त्या कर्मामध्ये चूक घडल्यामुळं इतकं अंगलट येतं की त्याला कर्म करण्याची भीती वाटायला लागते की मी काही केलं की विपरीत होतं असं त्याला वाटायला लागतं. त्याला कारण स्वतःचेच दुर्गुण असतात. पण मग तो म्हणायला लागतो की आता मी काहीच करणार नाही. आणि आळस आणि निद्रेबद्दल फार न बोललेलं बरं. पण याही गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा न द्वेष्टी संप्रवृत्तानी असं म्हटलेलं आहे, न निवृत्तानी कांक्षती. आणि ते निघून गेले तर निघून गेले म्हणून कधी कधी काय होतं की झोप संपल्यानंतर झोपेची कांक्षा परत निर्माण होते, उगीच संपली असं वाटायला लागतं. काय छान झोप लागलेली होती, पण काय आमची सवय आम्हाला 6 वाजता जाग येतेच असं चडफडत म्हणतो, परत झोपू शकत नाही, निवृत्त झाली तिची कांक्षा करतो. तर हा करत नाही असं गुणातीता बद्दल चाललंय तो करत नाही असं म्हणतात ते. आपण करतो भूक लागल्यामुळं चडफडत नाहीत की काय भूक लागली, रोज रोज भूक लागते असं म्हणत नाही. झोप मोडली, तमोगुणी माणूस जागरण अफाट करतो आणि मग झोपतो देखील अफाट, त्याच्या त्याच्या जीवनाला माप नसतं. ही जी लक्षणं सांगितलेली आहेत, उदासीन वदासीनो, उदासीनवत आसीनो अशी याची फोड आहे. उदासीन वदासीनो गुणेर्यो न विचाल्यते, गुणावर्तंत इत्येव योव तिष्ठति नैंगते. उदासीनवत आसीनो उदासीनासारखा राहतो, गुणे हे यो न विचाल्यते आणि गुण आल्यामुळं त्याच्यात विचलितता येत नाही, तो घाबरत नाही गुण आले तर. गुणावर्तंत इत्येव आणि न घाबरून आसक्ती न धरता किंवा विचलित न होता जो गुणातीत असतो तो कृती करून संपवतो आणि मग कर्तृत्व स्वतःकडे घेत नाही, तो उदासीनासारखा राहतो. तो असं म्हणतो की गुणावर्तंत इत्येव, गुणच वर्तन करून गेले असं तो म्हणतो. मग म्हणत नाही की माझं कर्तृत्व आहे असं म्हणत नाही, काही घडलं गुणांमुळे घडलं, गुण वर्तन करून गेले. इत्येव योव तिष्ठति नैंगते, गुणावर्तंत इत्येव योव तिष्ठति, जो अवतिष्ठित स्वरूपाच्या ठिकाणी सतत रमलेला राहतो आणि नैंगते म्हणजे चलित होत नाही, गुणांमुळे गुण आल्यामुळे चलित होत नाही, सतत उदासीनच राहतो. तरी रजाचे नि माझे देही कर्माचे आणोजे, प्रवृत्ती जई घेईजे वेटाळूनी, तई मीची का कर्मठ ऐसा न ये श्रीमाठ, का दरिद्री लिये बुद्धी वीट तोही नाही. रजोगुण खूप निर्माण झाल्यामुळं माझे असं म्हटलेलं आहे, देही कर्माचे आणोजे, मग देहाच्या ठिकाणी कर्माचे अंकुरच फुटतात. मग त्याला वाटायला लागतं की फिरायला जाऊन यावं बरेच दिवसात, आणि म्हणतो नक्की बायकांना देखील हवं असतं सारख्या घरात घरात, याला हवं असतं त्यांनाही हवं असतं म्हणतो, मुलांनाही हवं असतं. रजाचे नि माझे रजोगुण असा खूप वाढला की मग सगळ्या प्रकारांनी त्याची एक मनोवृत्ती अशी तयार होते. मी सांगून ठेवले की रविवारी तू घरात काही करू नकोस, खूप 6 दिवस राबत असतेस, याला बाहेर ठेवायचं असतं. सगळ्या बाजूनी कर्माचे अंकुर फुटतात बर का, बाहेर जाणं, बाहेर खाणं, काय कुठं प्रदर्शन पाहायला जाणं, तिथून खरेदी करणं, असं होत राहत. सगळ्या इंद्रियांना अंकुर फुटतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते डोळ्याला फुटतात, कानाला फुटतात, पायांना फुटतात, हातांना फुटतात. प्रवृत्ती जई घेई जे वेटाळून, प्रवृत्ती कर्म प्रवृत्ती जेव्हा वेटाळून घेते त्याला, तेव्हा तई मीचिका कर्मठ ऐसा न ये श्रीमाठ, अशा प्रकारचा मद किंवा दुराग्रह तो धरत नाही की मी अशा प्रकारची कर्म करणार आहे. का दरिद्री लिये बुद्धी वीट तोही नाही, किंवा अशा प्रकारची कर्म संपली. मग बुद्धीला या कर्मांचा खेद वाटावा की काय कर्म आपण केली तेही नाही असं म्हणतात. अथवा सत्वेची अधिके जई सर्वेंद्रिय ज्ञान फाके, मग वेगवेगळ्या सत्पुरुषांची, कीर्तनकारांची, प्रवचनकारांची कीर्तन ऐकायला जातो. जिथं जिथं संतांची पुण्यतिथी असते तिथं तिथं दर्शनाला जातो, ग्रंथ वाचायला घेतो. अभ्यास करायला सुरुवात करतो. कोणत्याही वयात सत्वगुण वाढला की असं वाटतं की काही अभ्यास करावा. हा अभ्यास सत्वगुण असल्यामुळं परहिताचा असतो. कोणत्याही वयात औषधशास्त्राचा अभ्यास करेल, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करेल, म्हणेल की लोकांना माझा उपयोग व्हावा, आता काय उरलंय माझं. अथवा सत्वेची अधिके जई सर्वेंद्रिय ज्ञान फाके तई सुविद्यता तोखे उभजे ही ना, तेव्हा सुविद्यता त्याच्या ठिकाणी फार संतुष्टी घेऊन असते, पण त्या सुविद्यतेचा अभिमान धरत नाही. हे गुणातीताचं लक्षण सांगितलंय. का वाढीन न लेनी तमे न गिळीदेची मोह भ्रमे तई अज्ञानत्वे न श्रमे घेणे ही नाही. तम खूप वाढला तरी मोह आणि भ्रम होत नाही गुणातीताला. तो झोपेल, कारण झोप ही तशी नैसर्गिक ही आहे, आवश्यकच आहे, गुणांच्या चक्रामध्येच येणारी आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज तमोगुणाचं निद्रा हे लक्षण बाजूला सारून मोह भ्रमाने तो भ्रमित होत नाही. तरी अज्ञानत्वे न श्रमे घेणे ही नाही. पै मोहाच्या अवसरी ज्ञानाची चाड न धरी, जेव्हा मोहामध्ये असतो तेव्हा त्याला ज्ञानाबद्दल सांगितलं तर ज्ञानाबद्दल बोलण्याची त्याला इच्छा नसते, त्यावेळेस त्याची मोहाची कृती चालू असते. ज्ञाने कर्मे नादरी होता न दुखी, आणि ज्ञान झालेलं असताना तो कर्माचा अनादर करत नाही. कर्म हातून घडली तर दुःखी होत नाही. आणि मोहाच्या वेळेला ज्ञानाची इच्छा जरी धरत नसला तरी देखील गुणातीत हा आत उदासीनवत असाच असतो. असं असल्यामुळं तो त्या मोहात सापडत नाही. फार सुंदर गोष्ट आहे की पार्वती माता शंकरांना म्हणत होती की तुम्ही ज्याला देव मानता, ज्याचं नाम घेता, म्हणता की विलक्षण अवतार झालेला आहे तो बघा कसा, त्याची बायको कोणीतरी पळवली आणि तो आलिंगन देत सुटलाय, वृक्षांना, वेलींना, लतांना, कोणाशीही बोलतोय, दगडाशी बोलतोय, झाडांशी बोलतोय, दुःखावेग किती. हे काही ज्ञानाचं लक्षण आहे ज्याचं नाम तुम्ही कंठात धरलेलं आहे. मोहात सापडलेला आहे. आदिनाथ म्हणाले की तुला पाहायचं असेल तर बघ कसा मोहात सापडलेला आहे तो, वर्तन करताना तर दिसतो आहे. म्हणून आदि माता भवानी सीतेचं रूप घेऊन समोर उभी राहिली तर तिच्याकडे दुर्लक्ष करून रामचंद्रांचा हंबरडा फोडणं, रडणं, व्याकुळ होणं, अश्रू ढाळणं तसंच चाललेलं होतं, वारंवार मध्ये येत होती. शेवटी रामचंद्र तिला म्हणाले की मी तुला ओळखलेलं आहे, हे माते मी तुला ओळखलेलं आहे, मी फसलेलं नाहीये तुझ्या दर्शनाने. ते ज्या पद्धतीने आणि ज्या स्वरात म्हणाले तेव्हा तिने आपलं स्वरूपही प्रगट केलं, रामचंद्रांनी तिचं दर्शनही घेतलं आणि मग आदिनाथांना जाऊन सांगायला लागली की खरंच ते वेगळे आहेत. बाहेरून शोक करताना दिसले दिसतात पण ते फसत मुळीच नव्हते, ते फसले मुळीच नाहीत असं पार्वती माता शंकरांना जाऊन सांगायला लागली. म्हणून मोह दिसला तरी देखील तो त्याच्या ज्ञानाला न सोडता मोहाचंही नाटक जणू करत असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी बऱ्याच ओव्या लिहिलेल्या आहेत, आपण पुढच्या वेळेला बघूया. पण हे जे श्लोक आहेत हे श्लोक आपल्या आपल्या पातळीवरून आपल्याला आपलं जीवन जगताना निश्चित मार्गदर्शक आहेत. न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती प्रकाशांच प्रवृत्तींच मोहमेव च पांडव. या गोष्टी निर्माण झालेल्या असताना देखील त्या निर्माण झाल्या म्हणून खेद बाळगत नाही आणि त्या गेल्या हे गुण होते. माझा त्याच्याशी काही संबंध नव्हता, मी निखळ निसंग केवळ सच्चिदानंद अशा भूमिकेत तो कायम असतो हे या गुणातीताच वर्णन महत्व वागण्यातलं वैशिष्ट्य भगवंत सांगताहेत. आपण यथावकाश बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. हरि 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 ज्ञानोबा. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद. जगन्नाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय राम।